मूकं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे हुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्नविदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम् ॐ। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्या अहिंसाच शारीरम तप उच्चते। 17व्या अध्यायातला 14वा श्लोक आपला मागच्या वेळपासून सुरू झाला। देव द्विज गुरु प्राज्ञ यांच्या पूजनाला शारीर तप असं म्हणतात। शुचिर्भूतपणा राखण्यासाठी जे जे करायला लागतं ते सर्व करण्यासाठी जो प्रयत्नशील असतो शारीर तप असं म्हणतात। तसं सरळपणा अर्जव राखणं शारीर तप म्हणतात। ब्रह्मचर्याचं पालन करणं आणि ब्रह्मामध्ये राहण्याचा अभ्यास करणं इंद्रिय विषयांकडे जात असताना देखील त्यांच्या विषयांपासून परावृत्त करून ब्रह्मामध्येच वर्तन करणं याला ब्रह्मचर्य असं म्हणतात। या ब्रह्मचर्याला शारीर तप असं म्हणतात आणि अहिंसापूर्व वर्तनाला शारीर तप असं म्हणतात। आपण मागच्या वेळेला देव आणि द्विज ही दोन पद पाहिलेली होती। आज आपण गुरु प्राज्ञ ही पद पाहणार आहोत। त्याआधी मातोश्री सरलाताईंचा मी उल्लेख करीन। मातोश्रींनी जसं राम सीता शंकर शिव पार्वती राधा कृष्ण विठ्ठल रखुमाई तसं आपल्याला आपले गुरु आणि गुरुपत्नी हे दोघही त्या तऱ्हेने तशा प्रकारे पूजनीय वंदनीय असे आहेत। रामचंद्र आणि सीतामाई यांचं जे जीवन एकत्रित जीवन सीतामाईंनी नंतर आपल्या जीवनाचा त्याग केला आणि रामचंद्र एकटे राहिले पण ते आपण कधीही आठवत नाही। आपण रामचंद्र आणि सीतामाई यांचं एकत्रित जीवन आठवतो, एकट्या रामचंद्रांचं जीवन आठवत नाही, कधीच नाही। तसं स्वामीजी आणि सरलाताई याच्यामध्ये स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर सरलाताईंचं जीवन आपण पुढे पाहिलं, पण एकट्या सरलाताईंचं जीवन आठवण्याच्या ऐवजी आपल्याला स्वामीजींबरोबरचं त्यांचं जीवन आठवायला अधिक आवडतं। आणि त्यांचं स्वामीजींनी देह ठेवल्यानंतरचं जे जीवन होतं तेही स्वामीमयच होतं, त्या स्वामीजींबरोबरच असायच्या। एखाद्या मोठ्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या फोटो बरोबर घेऊन जात असत। नागपूरला सरलाताई आम्ही गेलो होतो तर आमच्याबरोबर आल्या त्या, आम्ही रेल्वेनी गेलो आणि त्या विमानाने आल्या, त्या विमानाचं सगळं बुकिंग झालेलं होतं। त्या फोटो घेऊन विमानामध्ये शिरल्या, त्या बसल्या त्या त्याच्या शेजारच्या खुर्चीवर, तिकीट गेलेलं होतं पण ती व्यक्ती पोचली नाही, पोचू शकली नाही, काहीतरी गडबड झाली आणि ती खुर्ची रिकामी होती। सरलाताई त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर स्वामीजींचा फोटो ठेवून स्वामीजी आणि सरलाताई विमानाने नागपूरला आले। त्यांचं पातिव्रत्य, त्यांनी केलेली स्वामीजींची निजांगानी सेवा, स्वामीजी म्हणत असत की माझा देह जो आता असा टिकून आहे तो सरलाताईंनी काळजी घेतल्यामुळे टिकून आहे। दोघांचंही वय एकसारखं असताना आणि 75 वर्षी स्वामीजींना पॅरालिसिस झालेला असताना, सरलाताई 75 वर्षांच्याच होत्या, त्यांनी जी सेवा केली त्याला तोड नाही। स्वामीजी असं म्हणत असत की सरलाताई माझ्या शक्ती आहेत असं म्हणत असत। स्वामीजींच्या ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंतच्या श्रोत्या म्हणून सरलाताई आहेत। स्वामीजी असं सांगत असत की बऱ्याच गमती जमती सुरुवातीला व्हायच्या ज्ञानेश्वरी सांगत असताना, आपल्याला माहिती नाहीये पण स्वामीजींनी सांगितलं म्हणून समजलं की स्वामीजींनी स्वामीजीपूर्वी मिशा राखत असत, पण तसा त्यांचा फोटो उपलब्ध नाही। मला माहित नाहीये की बऱ्याच पुरुषांच्या जीवनामध्ये पुढच्या काळामध्ये मिशा काढून ते टाकतात असं दिसतं, तसं स्वामीजींनी एके दिवशी मिशा काढून टाकल्या। तर मिशा असणं आणि मिशा काढल्यानंतर त्या व्यक्तीला पाहणं ते कसं तरीच दिसत राहतं सुरुवातीला, नंतर सवय झाल्यावर मग काही वाटेनासं होतं। तर स्वामीजी म्हणाले की सगळ्या प्रवचनात सरलाताई तोंडाला पदर लावून हसत होत्या। सकाळपासून ते रात्री स्वामीजी झोपेपर्यंत रोज स्वामीजींचे पाय चेपून देत असत आणि सकाळी स्वामीजीच्या बरोबरीने जवळपास त्या उठत असत। स्वामीजी उठून थोडस आवरून केर काढत असत घरातले आणि पाठोपाठ सरलाताई उठतच असत, स्वामीजींची ध्यानाची तयारी करून देऊन तोपर्यंत स्वामीजींचा व्यायाम होत असे आणि स्वामीजी 6 वाजता बरोबर ध्यानाला बसत असत। स्वामीजी सांगायचे की वर्षानुवर्ष माझा ध्यानाचा जो नियम आहे तो नियम सरलाताईंमुळे सांभाळला गेला। त्यांनी जर घरात डब्यांचा आवाज केला असता आणि पातेली पाडली असती तर मी कसा ध्यानाला बसलो असतो असं ते म्हणायचे। आनंदानी सहभागी होणं आणि श्रद्धापूर्वक पतीचा सद्गुरू म्हणून स्वीकार करणं, या गोष्टी सरलाताईंच्या जीवनामध्ये दिसतात. भगिनी वर्गाला तर स्वामीजींकडे पोहोचण्याचं सरलाताई हे एक साधन होतं. स्वामीजींनी जो काही परमार्थ केला त्या परमार्थाला सरलाताईंनीही तेवढीच मेहनत घेतली, सहकार्य केलं म्हणून बाळसं धरलं. स्वामीजी म्हणत असत की सरलाताई आहेत म्हणून आणि त्या सगळ्यांशी प्रेमानी वागतात म्हणून आमच्या घरी लोक येऊ शकतात असं म्हणत असत. कारण कधी कधी असं दिसतं की दार उघडायच्याही आत जर एखादी भगिनी म्हणाली काय काम आहे, असं काही काही भगिनींना त्यांच्या मनात असेल नसेल माहीत नाही, किंवा आता कसे काय तुम्ही आलात असं जर आलेल्या विचारा व्यक्ती आधी यायच्या आधी जर विचारलं तर नंतर परत व्यक्ती यायचं धाडस करत नाही. अशा प्रकारची वक्रता सरलाताईंच्या स्वभावात कदापि नव्हती. असं असल्यामुळं जे अद्भुत कार्य स्वामीजींनी निर्माण केलं त्या निर्माणामध्ये सरलाताईंचा फार मोठा वाटा आहे. त्यांचं स्मरण करून मी प्रवचन सुरू करतो आहे. आपण पाहिलं की देव म्हणजे पंचमहाभूतात्मक सृष्टीपासून भूतमात्रांपर्यंत, प्राणीमात्रांपर्यंत, मनुष्यमात्रांपर्यंत सगळे खरं म्हणजे देवच आहेत. आपण सोडून सृष्टी ही देवच आहे, तरी देखील देव ही पदवी देखील आहे. जेव्हा मनुष्याला देव असं म्हटलं जातं तेव्हा ती पदवी असते. सगळे मनुष्य म्हणूनच जन्माला आले आणि त्यांना समाजाने देव ही पदवी दिली, ते देवत्वाला जाऊन पोहोचले. तसं दानव देखील पदवीच आहे. जसं रावण दाखवला जातो तसा प्रत्यक्षात तो नव्हता, त्याच्या वर्तनावरून त्याला ती पदवी मिळाली. दानव ही पदवी आहे आणि मानव मनुष्य ही देखील पदवी आहे. एरवी तो प्राणीच आहे, मनुष्य हा तसा प्राणीच आहे. मनुष्य होणं देखील अवघड आहे, मनुष्यत्वाचे गुण संपादन करणं अवघड आहे, पण ते संपादन करून देवत्वाकडे जे गेलेले आहेत त्यांची पूजा करणं हे शारीर तप सांगितलं. तसंच जे अनुग्रहित आहेत गुरूंचे ते द्विज, ज्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर त्या जन्माचा उद्देश कळला नाही, तो उद्देश जेव्हा गुरूंनी त्याला उपदेश करून सांगितला तेव्हा तो द्विज होतो. अगदी मुंजीचा जरी विधी घेतला तरी मुंजीमध्ये आपले वडील आपल्याला उपदेश करतात अशी कल्पना आहे आणि वडील तेवढे समर्थ कधी कधी नसतात तेव्हा गुरुजी सांगतात वडिलांना की याला काय उपदेश करा आणि तशा प्रकारचा उपदेश केला जातो. जेव्हा उपदेश केला जातो तेव्हा त्याचा जणू परत जन्म झाला. आधीचा जो जन्म होता तो होताच, त्यामुळे तो उपदेशापर्यंत तरी गेला, पण जेव्हा त्याचा परत एकदा उपदेश झाल्यानंतर जन्म झाला, परत जन्म झाला, नव्याने जन्म झाला असं मानलं जातं. आत्मज्ञानाचा उपदेश ही सर्वसामान्य घटना नाही. विनोबा असं म्हणतात की खरं म्हणजे अंगावर रोमांच आले पाहिजेत. जर सद्गुरू शिष्याला म्हणत असतील की ते परमात्म तत्वच तू आहेस तर केवढी मोठी गोष्ट सद्गुरू बोलले. जो निर्गुण निराकार आहे, जो अव्यक्त अचिंत्य आहे, जो जन्म मरण रहित आहे, जो नित्य आहे, जो शांत स्वरूप आनंद स्वरूप आहे, सगळं जगत निर्माण झालं त्याच्याही आधी जो होता आणि सगळ्या जगताचा विनाश झाला तरी ज्याचा विनाश होत नाही असा तू आहेस, असं जेव्हा कोणी सांगतं हा केवढा मोठा विश्वास आहे, केवढी मोठी वस्तुस्थिती समजली. खरं म्हणजे शिष्यांनी नाचायला पाहिजे असं विनोबा म्हणतात, त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजेत. असा उपदेश जो ग्रहण करतो त्याचा जणू परत जन्म होतो आणि हा जन्म पुढे तो उपदेश त्या उपदेशाचं सार्थक करणं आपल्या कर्मांनी, आपल्या साधनेनी, आपल्या भावानी, आपल्या प्रेमानी, आपल्या वर्तणुकीनी, हे ज्याचं त्याचं काम होतं. पण उपदेश होतो तेव्हा तो द्विज होऊन जातो. एखादी गोष्ट जर समजली, कानावर आली, त्याचं परिशीलन झालं, अभ्यास झाला, तर त्या व्यक्तीची जीवनाची पातळी तेवढी उंचावते. तुलनेनी ज्याच्या कानावर उपदेश गेला नाही, जीवनाची दिशा समजली नाही, अशा व्यक्तीमध्ये आणि या व्यक्तीमध्ये जमीन आणि आसमान एवढा फरक होऊन जातो. एक जमिनीवर असेल तर एक फार उंच जीवन जगत असतो, द्विजमध्ये तो भाग आहे. म्हणून असे जे द्विज असतील म्हणजे तुमच्यासारखे साधक गुरुकृपांकित, तर त्यांचं पूजन हे शारीर तप आहे असं भगवंत म्हणतात. आणि क्रमशः आपण प्रत्येकानी एकमेकांबद्दल तसा भाव ठेवणं हे शारीर तप आहे, नाहीतर हा काय याला कळतच नाही, तो काय त्याला व्यवहारच नाही. जणू सगळ्या साधक विश्वाचे आपण परीक्षक आहोत. त्याच्याऐवजी जर सद्गुरूंनी आपल्याला, आपण ही जर द्विज असू आणि ते परमात्म तत्व जर आपणच आहोत असा उपदेश असेल आपल्याला आणि तोच परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे, अशी जी गुरुप्रचिती आहे, शास्त्र प्रचिती आहे, तर गुरुप्रचिती आणि शास्त्र प्रचितीला अनुरूप वर्तन ठेवणं, म्हणून जो जो दिसेल तर त्याला गुरु मानणं, महत्तेनी त्याला त्याच्याकडे पाहणं हे ज्याचं त्याचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य निभावणं हे शारीर तप आहे असं भगवंत म्हणतात. देव आणि द्विज याच्यानंतर गुरु त्यांनी घेतलेले आहेत. देव म्हणजे मी सांगितले त्याच्याबरोबर रामकृष्णादी देव तर आहेतच, ते अवतार म्हणूनच जन्माला आले. त्यांचा लीलावतार हा उद्धारासाठी म्हणून झाला. त्यांची नावं घेऊन देखील, विष्णू सहस्र नाम सतत उच्चारत देखील संतत्वाला पोचले, शाश्वताच्या बोधाला पोचले, तर हे देखील देवच आहेत. आणि त्या देवांना पूजणं हे शारीर तप आहे असं सांगितलेलं आहे. पण गुरु जे आहेत त्या गुरूंसारखे कोणी देव नाहीत. जसं मातृत्व सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे, पण आपली आई ही आपल्यापुरती आपल्याला सर्वात श्रेष्ठ. गुरुत्व सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे आणि खूप खूप सत्पुरुष होऊन गेले, पण आपल्याला जे आपले गुरु आहेत, तर बाकीच्या गुरूंचा आपला तसा फार संबंध कधी येत नाही, ते जरी मोठे असले तरी. म्हणून गुरूंचं पूजन म्हणजे आपल्या सद्गुरूंचं पूजन. शब्द ज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थ होतो सद्गुरु जाणावा शब्देच परेच निष्णात असं शास्त्र वचन आहे. ते शब्देच म्हणजे जे शास्त्र सांगितलेलं आहे शास्त्रांचे जे शब्द आहेत त्या शब्दांमध्ये जे निष्णात असतात असे. पण शब्देच निष्णात याचा अजून एक अर्थ आहे, त्यांचे जे उत्स्फूर्त शब्द आहेत तर ते शब्द देखील शब्देच मध्येच येतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कानो हा वातो. कधी कधी गुरूंनी देखील शास्त्र वाचलेलं असेल असं नाही, असे गुरु असू शकतात. कारण शास्त्र हे फार प्रचंड मोठी गोष्ट आहे, त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी अनुग्रह दिला आणि सद्गुरूंनी सांगितलं तेवढं केलं आणि अहम ब्रह्म असा बोध झाला, सद्गुरूंनी त्यांना उपदेश करण्याचा अधिकार दिला, ते गुरु झाले. पण हे जे बोलतात तेच पुढे शास्त्र होतं. आता जे शास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे ते पूर्वी होऊन गेलेल्या गुरूंची वचनं आहेत, त्याचा अभ्यास गुरूंचा जरूर असावा आणि असतो. पण तो जरी नसला, कारण कधी कधी रामकृष्णांना कोणी म्हणायचं की कमाले तुम्ही काल संकीर्तनाच्या वेळेला जे बोलून गेलात ते उपनिषदांमध्ये होतं, ते म्हणाले काय सांगतोस मला तर काही माहीत नाही रे, मी कधी उपनिषदं वाचलेली नाहीत असं म्हणायचे. उपनिषदं वेगळं सांगू शकत नाहीत, त्याचा अभ्यास ज्यांनी केला त्याला त्याच्यात काय सांगितलं हे माहितीये, त्याचा अनुभव ज्याला आला तर तो जे बोलतो ते उपनिषदच होतं. तशा दोन्ही अर्थानी तो शब्द शब्दामध्ये शब्द चालवण्यामध्ये निष्णात असतो. तुकाराम महाराज म्हणतात शब्द हे बहुसार उपकारांची राशी, म्हणून मी चालविला मागे येतील त्यासी. मी माझ्या मागे आले शब्द, ते म्हणाले मला उचल आणि वापर, मी वापरला. मागून आली वाट सिद्ध ओळींची तैसी, तरले परतीगा आणिकही विश्वासी, सहज मी अंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. शब्द हे फार मोठी गोष्ट आहे, जणू उपकार आहे. गुरु तो शब्द वापरतात, तोच शब्द जो ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. स्वरूपानंदांकडे स्वामी माधवनाथ गेले, स्वरूपानंदांनी स्वामीजींना म्हणजे तेव्हाच्या बाळासाहेबांना अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर अनुग्रहाच्या वेळेला स्वरूपानंद म्हणाले की खरं म्हणजे हे सर्व आपल्याला माहीतच आहे, पण गुरुमुखातून ते ऐकलं की ठसत असं म्हणाले. बाळासाहेबांचा अभ्यास झालेला होता, पण गुरुमुखातून ते शब्द येणं हे फार मोठी गोष्ट आहे. ते शब्द फार आत जाऊन बसतात, हृदयाच्याही हृदयात जीवाच्याही जीवात असे घर करून राहतात. आणि अडीअडचणीच्या वेळेला त्या शब्दांचा तर फार मोठा आधार असतो. ते जसे शब्दामध्ये निष्णात असतात तर ते शब्द त्यांच्या ब्रह्मज्ञानातून किंवा अनुभूती संपन्नतेतून बाहेर पडलेले असतात. ते पराविद्या ज्याला म्हणतात त्या पराविद्येमध्ये परमार्थ विद्येमध्ये पारंगत असतात. खरं म्हणजे ती पराविद्या नाही, ती आपली विद्या आहे, आपल्या अत्यंत जवळ असणारी विद्या आहे. पण एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसे जाहले जे आवडोनी घेतले भव स्वर्गादिक. दुसऱ्याच गोष्टी आवडून घेतल्यामुळे ते ज्ञान पर पलीकडचं असं होऊन गेलं. ते आपलं स्वतःचं ज्ञान आहे. त्या ज्ञानामध्ये सद्गुरु अत्यंत पारंगत असतात. ते त्या ज्ञानामध्ये सहज विहार करणारे असतात. त्या ज्ञानाचा विचार ते अभ्यासातून करत नाही तर अनुभवातून करतात. मध्ये कोणीतरी माझ्याशी बोलत होतं उपनिषदांबद्दल. आणि उपनिषद त्याच्यातले शब्द, त्या शब्दाचं व्याकरण, त्या शब्दाच्या छटा, मूळ धातू, कशातून तो शब्द आला आणि असा सगळा अभ्यास भला मोठा तयार होतो. मी असं म्हटलं की ते म्हणजे तो अभ्यास अतिशय चांगला असतो आणि शास्त्र घटित असतो. त्या अभ्यासावर टीका करण्याचा हेतू नाही. तो अभ्यास अतिशय नेमकाही असतो आणि कुठेही अर्थाची कोर न सोडता नेमका प्रकाश देण्याचं सामर्थ्य त्या अभ्यासामध्ये असतं. पण तो अभ्यास जी व्यक्ती करत असते त्या व्यक्तीचा भला मोठा घोटाळा होण्याची शक्यता असते. कारण हे सर्व तर्कांनी करावं लागतं. तर्काशिवाय अभ्यास सिद्ध होत नाही. तर्कज्ञानाचा अभ्यासामध्ये फार मोठा उपयोग आहे. हे मान्य आहे की श्रद्धा ही त्या अभ्यासाच्या बुडाशी असायला पाहिजे. पण नुसत्या श्रद्धेनी होत नाही, त्याला तर्क लढवता यायला लागतो. तर शास्त्राचा शब्दाचा अभ्यास होतो. पण तर्क हा अनुभवापेक्षा भिन्न असल्यामुळं कशा करता हे सांगितलेलं आहे. कारण एका धातूचे देखील एक शब्द ज्या धातूतून आला त्याचेही वेगवेगळे संकेत असतात. अशा वेळेला नेमका कोणता संकेत उचलायचा हे कसं करणार. म्हणून अनुभवातून उपनिषदाकडे पाहिलेलं जास्त चांगलं असं मी म्हटलं. इतका अभ्यास करण्याची मला गरज भासत नाही. आपण पाहावं, आत वळावं, त्या शब्दाचा साधा अर्थ पाहावा. साधा अर्थ पाहावा जो उघड आहे. कारण गूढार्थाकरता कोणते ग्रंथ लिहिणं चुकीचं आहे. सर्वसामान्यांना जर कळण्यासाठी असेल तर त्या शब्दाचे योग्य अर्थ पाहावेत. योग्य साधायचा अर्थ. आणि हे जे शब्द आहेत हे कोणत्या अनुभवातून लिहिलेले आहेत. आपण साधना करतो ना. ते शोधायचा प्रयत्न करावा. अशा प्रयत्नातून जे सद्गुरूंनी सांगितलेलं असतं, प्रतिती घेऊन सांगितलेलं असतं, त्याच्या आसपास जर चांगला साधक असेल तर त्याला समजायला सुरुवात होते. समजतं त्याला. म्हणून जे गुरु आहेत ते पराज्ञानामध्ये निष्णात असतात. पराज्ञानामध्ये म्हणजे त्या अनुभव घेऊन ते जे बोलतात ते हे फार मोठं किमती असतं. सद्गुरूंचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या ठिकाणी प्रबोध शक्ती असते. ज्ञानी किंवा अनुभव संपन्न व्यक्ती आणि सद्गुरू यांच्यामध्ये हा फरक आहे. खरं म्हणजे हा फरक करायला नको. कारण जर ज्ञानी म्हणजे अनुभव संपन्न असेल तर त्याच्या शब्दाला वजनही यायलाच पाहिजे. तरी देखील आपल्याला उपदेशाचा अधिकार जर आहे याची पूर्ण खात्री असेल तर त्या शब्दाला जास्त वजन येतं. नाहीतर त्या शब्दाला वजन येत नाही. समर्थ असं म्हणतात की प्रबोध शक्तीची अनंत द्वारे. अनेक अंगांनी प्रबोध शक्ती येत असते. बोलण्यासारखे चालणे, स्वये करोन बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी. प्रबोध शक्ती मुळात, कारण जो श्रोता असतो किंवा जो शिष्य असतो तो तुमचं जीवन पाहत असतो गुरूंचं. आणि जर सगळ्यांचं जीवन सगळे एकमेकांकडे पाहत असतात. माझी अशी कल्पना आहे की रोज पती पत्नीला पारखत असतो. रोज पत्नी पतीला पारखत असते. आज यांचा जरा स्वर वेगळा दिसतोय, ऑफिसमध्ये काहीतरी झालेलं आहे का आणि काही घडलेलं आहे ती अंदाज काढत असते. रोज वडील मुलाला पारखत असतात, आई मुलीला पारखत असते. रोज श्रोते वक्त्याला पारखत असतात. वक्ता व्यासपीठावरून जे बोलतो तसं आचरण करणं हे त्याच्यावर बंधनकारक असतं. नाही तर बोलू नये, कारण ही फजिती मोठी असते. आपल्याला जर तसं जीवन जगता येत नसेल तर बोलण्याचं काही कारण नाही. म्हणून शब्द वापरणं, बोलणं, याला आचरणाची जोड अतिशय महत्वाची, आवश्यक अशी आहे. गांधीजींनी जे छोटी छोटी वाक्य मंत्र होऊ शकतात. गांधीजी तेव्हा बहनो और भाईयो खादी पहनो एवढं म्हणाले तर किती लोकांनी आपली जीवन बदलली. काय होतं या शब्दांमध्ये? पण या शब्दांमध्ये तो कोण उच्चारतो आहे त्यावरून जोर प्राप्त होतो, अर्थ प्राप्त होतो. तसं सद्गुरूंनी सांगणं की तू परमात्म स्वरूप आहेस, याच्यात प्रबोधन घडतं. शिष्य सद्गुरूंना पाहत असतो. सगळं जग खरं म्हणजे स्वामीजी असं म्हणत असत की अनंत डोळ्यांनी जग तुमच्याकडे पाहत असतं, अनंत कानांनी तुम्हाला ऐकत असतं, कितीतरी मनांनी तुमच्याबद्दल प्रभू विचार करत असतो. तुम्ही जसे आहात तसं लोकांना समजायला वेळ लागत नाही. म्हणून सद्गुरूंचं वैशिष्ट्य त्यांच्या ठिकाणी असणारी प्रबोध शक्ती हे आहे. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे राखावी बहुतांची अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे. दुसऱ्याचं अंतःकरण सांभाळणं, कारण जेव्हा मी तुमच्याशी बोलतो तेव्हा मी तुमच्याशी जे बोलतोय त्याच्यापेक्षा तुम्हाला तुमच्यामध्ये जास्त रस असतो, तुम्हाला माझ्यामध्ये रस नसतो. तुम्ही माझ्याशी जेव्हा बोलता तेव्हा मला तुमच्यापेक्षा माझ्यात रस असतो. प्रत्येकाला आपण जास्त आवडीचा असतो दुसऱ्यापेक्षा. म्हणून ज्या बोलण्यातून हित होत आहे, ज्या बोलण्यातून अंतःकरण राखलं जातं आहे, असं जर बोलणं असेल तर दुसऱ्याची त्याचं बोलणं ऐकून घेण्याची तयारी वाढते, त्याचा स्वीकार वाढतो. दुसऱ्याचं अंतःकरण सांभाळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. मी पाहिलंय की स्वामीजी किती मंडळींचं अंतःकरण राखून होते. त्यांच्या अंतःकरणात ते उतरायचे, प्रवेश करायचे. ते त्यांच्या मापाने आपल्याला जर पाहत असते तर आपले आपण सगळे नापासच झालो असतो. पण हा कोणत्या भावनेने आला, कोणत्या परिस्थितीतून आला, याला कोणत्या अडचणी आहेत, त्यांच्यापाशी मन मोकळं मंडळी करायची आणि ते तुमच्या सुख दुःखात समरस व्हायचे, तुमच्या अंतर्यामी उतरायचे. मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे, तसं ते करत असत. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, असं ते करत असत. त्यामुळे होत असं असे की ते म्हणतील ते प्रमाण असं मानणारी मानणाऱ्या व्यक्ती निर्माण झाल्या त्यांच्या अवतीभोवती. आणि मग त्या व्यक्तींचं त्यांनी केलं काय, त्या व्यक्तींना त्यांनी रोज ज्ञानेश्वरी सांगितली. नाहीतर तरुण वयामध्ये ज्ञानेश्वरी ऐकायला गर्दी करणं आणि पुण्यासारख्या ठिकाणी, पण हा चमत्कार त्यांनी घडवला. त्यांच्या निरूपणानी अंतःकरण एकदा सांभाळलं गेलं, आपल्या हिताचं ते बोलताहेत हे याची खात्री पटली, यांच्या अंतर्यामी आपुलेनी गुणे पराव्याचे उणे फेडून पाहणे तयाकडे, असा त्यांचा भाव आहे हे एकदा कळलं की सगळ्या मनोवृत्ती त्यांच्या हातात व्यक्ती देत असे, अर्पण करत असे. आणि त्यानंतर त्यांचं निरूपण, त्या निरूपणामध्ये देखील परहिताचीच चिंता, आपल्या गुरूंच्या सेवेचा भाव. आपण निरूपण करतोय म्हणजे फार मोठा उपकार करत नाहीयेत, तर आपण आपल्या सद्गुरूंची सेवा करतो आहोत, पूजा करतो आहोत, असा भाव अत्यंत निस्पृह होते मी, ज्याचा पैशाशी कधीही संबंध त्यांनी त्यांचा आला नाही. निरूपणाचे पैसे त्यांनी लावले नाहीत, त्याकरता त्यांनी स्वतंत्र व्यवसाय केला. असं विश्वासार्ह जीवन असेल तेव्हा ती व्यक्ती जे बोलते, त्यांनी प्रबोध अंतर्यामी ऐकणाऱ्याचा निर्माण होतो. जर बोलणारी व्यक्ती आहे आणि त्या बोलणाऱ्या व्यक्तीचे आश्रयदाते समोर बसलेले असतील, तर बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये किती जोर येईल. केविल वाणं येईल वाणं असं समर्थ म्हणतात, असं ते बोलणं सगळं होऊन जाईल. म्हणून सद्गुरू जे गुरु आहेत, ब्रह्माच्या आनंदामध्ये निमग्न असणारे, ब्रह्म याचा अर्थ अविनाशी नित्य चैतन्य स्वरूप, शाश्वत शांत स्वरूप, अशा स्वरूपामध्ये निमग्न असणं, आनंद आणि शांती एकच. जे अशा स्थितीमध्ये आहेत आणि त्या स्थितीचा म्हणजे परमसुखाचा जे अनुभव देतात दुसऱ्याला, आणि केवळ ज्ञानस्वरूप दिसतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव, हे सुखाचे कोंभ, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. येर माणूसपण हे भांब लौकिक भागू, लौकिक दृष्टीने ती व्यक्तीच आहे, माणूसच आहे, पण जणू चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब जसं असावं तसे ते आहेत. सुखालाच फुटावेत जसे कोंभ, तसे त्यांचे अवयव. अशा प्रकारचे गुरु, त्यांची पूजा करणं, याला शारीर तप म्हटलेलं आहे. ज्यांना सुख आणि दुःख ही देहाची आहेत हे समजतं, सुख ही देह मन बुद्धीचं, दुःख ही देह मन बुद्धीचं, आणि ज्याला हे समजतं तो म्हणजे मी सुख दुःखादी द्वंद्वापासून वेगळा. ज्याला प्रकाश समजतो त्यालाच अंधार समजतो. तो अंधारापेक्षा आणि प्रकाशापेक्षा वेगळा असला पाहिजे. तो ही द्वंद्व आपल्यावर जो ओढवून घेत नाही, मृत्यू ज्याला येतो आणि जन्म ज्याचा होतो त्याच्यापेक्षा मी वेगळा असं ज्याला समजतं, म्हणून तो द्वंद्वाच्या पेक्षा अतीत असतो. गगन सदृशम तत्वम असी आदि लक्षम गगनासारखे व्यापक, गगनासारखे मृदू, गगनासारखे विशाल, गगनासारखे सर्वांना सामावून घेणारे आणि ते परमात्म तत्वच तू आहेस या ज्ञानानी जे लक्षित होतं ते गुरु आहेत असे एकच एक भरून राहिलेले नित्य स्वरूप. जर मळ कसला असेल तर वासनांचा, विकारांचा मळ असतो. हे मलापेक्षा दूर गेलेले विमल अमल असं झालेले, तसंच अत्यंत स्थिर मन चंचल आहे, वृत्ती चंचल आहे. ज्याच्या अधिष्ठानावर उठते ते अधिष्ठान स्थिर आहे. चाक फिरतं पण चाक ज्या अधिष्ठानावर फिरतं तो आस स्थिर असतो. तसं अचल अशा स्थितीमध्ये जे निमग्न आहेत असे आणि जगत व्यापारापासून ते देह मन बुद्धीच्या व्यापारापर्यंत सर्वांपासून जे अलिप्त किंवा साक्षी आहेत असे भाव आणि अभाव याच्या पलीकडे नित्य भाव स्वरूप आहेत असे असे सद्गुरू आणि त्या सद्गुरूंचं पूजन हे शारीर तप आहे असं म्हटलेलं आहे. देव, द्विज, गुरु आता आपण पाहिलं. आता पुढच्या वेळेला पाहू प्राज्ञ पूजनम. प्राज्ञ हा एक विशेष शब्द आहे आणि मग शौचम अर्जवम घाई काही नाहीये. शुचिर्भूतपणा, सरळपणा, ब्रह्मचर्या आणि अहिंसा एवढी आपल्याला पद शारीर तप या सदरात पाहायचे आहेत. आपण यथावकाश पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।